வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹரி விட்டல் ஸ்ரீ ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர். நவமி பக்தி ஆத்ம நிவேதன ந ஹோதா ந சுகே ஜன்ம மரண ஹே வச்சன சத்ய பிரமாண அன்யதா நவே. ஐசி ஹே நவவிதா பக்தி கேல்யா பாவிஜே சாயுஜ முக்தி. சாயுஜ முக்தி ச கல்பாந்தி சலன நாஹி. तिन्ही मुक्तीचा आहे चळण. सायुज्य मुक्ती अचळ जाणं. त्रैलोक्यास होता निर्वाण. सायुज्य मुक्ती चळेना. अवघिया चत्वार मुक्ती वेदशास्त्रे बोलती. तयामध्ये तीन नासती चौथी अविनाश. पहिली मुक्ती ते सलोकता. दुसरी ते समीपता. तिसरी ते स्वरूपता. चौथी सायुज्यता मुक्ती. ऐशी या चत्वार मुक्ती. भगवत भजने प्राणी पावती. हेची निरूपण प्रांजळ श्रोती सावध पुढे परिसावे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे आत्मनिवेदन भक्ती नाम समास नवम. आत्मनिवेदन भक्तीचं महात्म्य सांगितल्यावर नवविधा भक्तीच्या शेवटची भक्ती समर्थांनी या आत्मनिवेदन भक्ती नाम समासाचा शेवट केला. आत्मनिवेदन भक्तींनी सायुज्य मुक्ती मिळते आणि सायुज्य मुक्तीला कल्पांती चळण नाही असं समर्थ म्हणतात. सायुज्य मुक्ती म्हणजे चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्तीचा अनुभव येणं. शुक वामदेवांसारखे फार मोठे मोठे असे परमार्थामध्ये ज्यांना स्टॉलवर्ड म्हणता येईल असे जे सायुज्य मुक्तीला प्राप्त झाले ते काहीच करत नाहीत असा समज आहे. शुक काहीच करत नाहीत. निचेष्टित पडिलेले कोणतंही कार्य न करणारे आणि ते मुक्त होते याच्यात संशयच नाही. सायुज्य मुक्तीचं वैशिष्ट्य समर्थ असं सांगतात की तो चालत असताना मुक्त, तो बोलत असताना मुक्त, तो व्यवहार करत असताना मुक्त, तो संसार करत असताना मुक्त, तो भोग भोगत असताना मुक्त. या मुक्तीला कल्पांती देखील चळण नाही. आत्मनिवेदन भक्ती ही समज आहे. हे अंडरस्टँडिंग आहे. पहिल्या ज्या आठ भक्ती आहेत त्या आठ भक्तींचा तो परिपाक आहे. आणि स्वामीजी म्हणायचे की जसा पतंग उडवताना सुरुवातीला कष्ट पडतात. ज्यांनी पतंग उडवले असतील त्यांना माहिती आहे. सुरुवातीला पतंग वर जाईपर्यंत खूप गोते खातो, खाली येतो परत परत वर त्याला घ्यायला लागतो. असं करता करता त्याला हवा लागते आणि तो एका विशिष्ट उंचीवर गेला की मग तिथं तो स्थिर राहतो. तिथून तो खाली येत नाही. तसं नवविधा भक्तीमध्ये श्रवणापासून ते दास्यापर्यंत गोते खाण्याची शक्यता आहे, तो खाली येण्याची शक्यता आहे. सख्य आणि आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचल्यानंतर मात्र तो त्याला वरची हवा लागली असं म्हणतात. आता तो पतंग खाली येणार नाही असं जसं पतंगाबद्दल म्हणतात, तसं सायुज्य मुक्तीला चळण नाही, कल्पांतीही चळण नाही. मी असं म्हटलं की भोग भोगत असताना देखील चळण नाही. आपल्याला पंचविध विषय बाहेर उपलब्ध आहेत आणि हे पंचविध विषय सेवन करणारी पाच इंद्रिय आपल्याकडे आहेत. जसं दृश्य असेल तर त्या दृश्याचा विषय असणारं विशिष्ट इंद्रिय आपल्यापाशी आहे. दृश्याचा जो लाभ आहे तो कानाला होणार नाही, दृश्याचा जो लाभ आहे तो स्पर्शाला होणार नाही, दृश्याचा लाभ विशिष्ट इंद्रियाला होईल. श्रवणाचा जो लाभ आहे तो डोळ्याला होणार नाही. त्या त्या इंद्रियाला त्याचा लाभ होईल. लाभ होईल म्हणजे त्या विषयापासून सुख मिळेल. मात्र ज्याला सुख मिळतं तो एकच आहे. ज्याला दृश्यापासून सुख मिळतं, सुखाची अनुभूती येते, श्रवणापासून सुखाची अनुभूती घेणारा तोच आहे, स्पर्शापासून सुखाची अनुभूती घेणारा तोच आहे. आत ज्याला अनुभूती येते, विषय वेगळे आहेत आणि इंद्रिय वेगळे आहेत पण अनुभूती घेणारा एकच आहे. हा जो एकच आहे अनुभूती घेणारा, तो या इंद्रियांपेक्षा वेगळा समजला जातो, तो त्या इंद्रियांपेक्षा वेगळा आहे, तो शुद्ध जाणीव स्वरूप आहे, त्याला जीव असं म्हणतात. तो त्याच्यापासून सुख घेत असतो आणि त्या जीवाला जेव्हा आत्मबोध होतो, आपण परमात्मा हे जीवाच्या जेव्हा लक्षात येतं, तेव्हा जीवो ब्रह्मैव नापरः, जीव हा मुळातच परमात्मस्वरूप असल्यामुळं तो आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. अशा वेळेला देखील शब्दाचा आनंद, स्पर्शाचा आनंद, रूपाचा आनंद, रसाचा आनंद, गंधाचा आनंद घेणारा तोच असतो पण तो आत्मबोधामध्ये असतो. त्याला संवित असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात. तो आत्मा एकच असतो आणि तो खरा रसमय आहे, तो खरा आनंद रूप आहे. इंद्रियांच्या ठिकाणी जो आनंद आहे तो वस्तुतः आत्म्याचा आनंद आहे आणि आज त्याला जो आनंद मिळतो तोच उद्या मिळतो, तोच परवा मिळतो आणि आनंद घेणारा देखील तोच आहे, एकच आहे, संवित आत्मा आहे. आणि तोच काल देखील आनंद घेत होता, तोच महिन्यापूर्वी देखील आनंद घेत होता, वर्षापूर्वी देखील तोच होता, अनेक वर्ष तोच होता, अनेक युग देखील तोच आनंद घेणारा आहे आपल्या आत असणारा आणि अनेक कल्प देखील तोच आनंद घेणारा आहे आणि तो सर्वत्र एकसारखा आहे. म्हणजे माझ्या आत जो आनंद घेणारा आहे दृश्यापासून संवित आत्मा, तोच तुमच्याही आत आहे. आत्म्याच्या अंगाने आत्मस्वरूपाच्या अंगाने मी आणि तुम्ही एक आहात. त्यामुळे हा देह जरी गेला, माझा देह जरी गेला, तरी यांच्या देहाच्या अंगाने देखील तोच आनंद घेतो, तोच आनंद मिळवतो. आपली देहावर प्रीती असते, पण आत्मस्वरूप हे तत्वतः एकच आहे. आणि त्याच न्यायाने ज्याला श्रवणापासून आत्मसुख मिळतं, त्यालाच ध्यानापासून आत्मसुख मिळतं, त्यालाच पूजेपासून आत्मसुख मिळतं, त्यालाच दास्यापासून देखील, सद्गुरूंच्या दास्यापासून देखील आत्मसुख मिळतं. आणि हे आत्मसुख त्याच्यापासून कधीच जात नाही, ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सायुज्य मुक्तीला चळण नाही. बुद्धांची अशी गोष्ट आहे की बुद्ध आणि आनंद तिथं बसलेले असताना काही भिक्षू आले आणि ते म्हणाले की आम्ही उत्तर प्रांतामध्ये तुम्ही जे तत्वज्ञान सांगता त्या तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी म्हणून जाणार आहोत. आमच्याकरता काही संदेश आहे का? तर बुद्ध म्हणाले की सावध रहा, हा एवढा एकच संदेश आहे. आणि ते समाधानाने जायला लागले. तेव्हा आनंद असं म्हणाला की सावध रहा असं तुम्ही सांगितलं खरं, पण कशापासून सावध रहा हे यांना सांगितलं तर बरं होईल, त्यांना परत बोलवलं. ते असं म्हणाले की प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही गावांमध्ये जाल तर विषयांच्या वेळेला तुम्ही सावध रहा, कोणाच्या घरात राहाल तेव्हा त्या राहण्याविषयी तुम्ही सावध रहा. एखाद वेळेला कोणाच्या घरी राहिल्यावर त्या घरात राहण्याबद्दल प्रीती निर्माण होते, पण तुम्ही सावध रहा, तुम्ही धर्मप्रचाराकरता चाललेले आहात. अजून कशाबद्दल सावध राहायचं? तुम्ही मानाबद्दल सावध रहा. तुम्हाला कदाचित धर्मप्रचार करता याचा अर्थ तुम्हीही बुद्ध आहात असं लोक समजतील, आणि तुम्ही बुद्ध आहात असं लोक तुम्हाला समजायला लागल्यावर आपल्याला समजलं असा भाव तुमच्या मनातही निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही सावध रहा, तुम्ही साधक आहात. अजून कशाबद्दल सावध राहायला पाहिजे? कदाचित कुठं ना कुठंतरी तुमचा आणि स्त्रियांचा संबंध येईल, तुम्ही त्याबद्दल सावध राहा. आनंद म्हणाला की समाजामध्ये स्त्रियांशी संबंध येणारच. बुद्ध म्हणाले की त्यांच्याशी बोलू नका. तेव्हा आनंद म्हणाला की बोलण्याचाही प्रसंग येईल, तेव्हा काय करायचं? बोला पण सावध रहा, स्पर्श करू नका. पण असं होणार नाही, एखाद्या वेळेला स्पर्शाचाही प्रसंग येईल. बुद्ध म्हणाले की शेवटचं सांगतो की या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला सावधानता हा की वर्ड असू दे, नाहीतर खाली येण्याची शक्यता असते. ही सायुज्य मुक्ती जी आहे ती मुक्ती भ्रमात्मक होता कामा नये. जेव्हा बन चुके असं वाटेल तेव्हा तो घसरलेला असेल. मला मिळालं असं जेव्हा वाटेल तेव्हा ती लब्धी हातातून सुटलेली असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, येथ जाणीव करी तोची नेणे, आथिलेपणे मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे मार्गीचा कापडी महेशु अजूनही असं म्हणतात, ज्या मार्गावर वाटचाल अजून आदिनाथ करत आहेत ते ध्यानाला बसताना दिसतात, ते अंतर्यामी सावध असलेले दिसतात, त्यांना काय जरूर आहे असं जर तुम्ही म्हणाल तर सावधपणाने वाटचाल करणं हीच याची जरुरी आहे, हीच याची आवश्यकता आहे, आणि सावधपणाने हालचाल सावधपणाने वाटचाल करणारा आहे तो सायोज्य मुक्तीमध्ये सुखेम नैव राहू शकतो। पहिली मुक्ती ते सलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायुज्यता मुक्ती, ऐसिया चत्वार मुक्ती, भगवत भजने प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रुती सावध पुढे परिसावे, असं म्हणून समर्थांनी हा समास संपवला। आणि हेच निरूपण पुढच्या समासामध्ये मी केलेलं आहे, ते सावधपणानी, परत सावध हा शब्द आला, ऐकावं असं समर्थ म्हणतात। तो पुढचा समास जो आहे तो सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या मुक्तींचं वर्णन करणारा असा समास आहे। अगदी या समासाच्या सुरुवातीला पुराणांतरी म्हणजे आपल्या ज्या उत्तम उत्तम कल्पना आहेत, देव देवलोक, गंधर्व गंधर्वलोक, स्वर्ग स्वर्गलोक इत्यादी, तर त्या रूढ कल्पनांच्या योगाने हा समास सुरुवातीच्या सुरुवातीला समर्थांनी लिहिलेला आहे। आणि देवांशी सलोकता म्हणजे त्या त्या लोकी जाऊन राहणं, जसं कैलास लोकी जाऊन राहणं, विष्णू लोकी जाऊन राहणं, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे सलोकता मुक्तीचं। ब्रह्म शृंग तो पर्वताचा, विष्णू शृंग तो मर्गजाचा, शिव शृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे, वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्म शृंगाचे, अमरावती इंद्राचे स्थळ खालते, तेथे गणगंधर्व लोक पाळ, 33 कोठी देव सकळ, 14 लोक सुवर्णाचळ, अंतरे वेष्टित राहिले। ज्या ज्या संकल्पना आहेत आपल्या धर्माच्या अंतर्गत, ज्याचा परमार्थ म्हणून खूप उपयोग नाही पण धर्माच्या म्हणून कल्पना सांगितलेल्या आहेत, त्या अंगाने सुरुवातीला सांगितलेलं आहे, विष्णूलोक शिवलोक इत्यादी, आणि मग त्या त्या ठिकाणी कशी मजा असते याचंही वर्णन केलेलं आहे। तो लोक म्हटलं की तेथे कामधेनूंची खिल्लारे, कल्पतरूंची बने अपारे, म्हणजे आपण ज्या कल्पना करतो त्या कल्पना अतिशय प्रतिफळलेल्या जिथे आहेत। तुम्ही श्रीमंतीची कल्पना केली तर ती श्रीमंती सर्वात जास्त जिथे आहे। तुम्ही काय कल्पना कराल, मी काय कल्पना करेन सांगता येणार नाही, पण लोखंडाचे नळ असण्याच्याऐवजी जिथं सोन्याचे नळ आहेत, जिथं लोखंडाचा शॉवर असायच्याऐवजी सोन्याचा शॉवर आहे, असं काहीतरी असेल। पुलं म्हणतात तसं सगळं ऑटोमॅटिक, तुम्ही आत गेलात की ऑटोमॅटिक दार उघडेल, तुम्ही बटणापाशी गेलात की ऑटोमॅटिक दिवा लागला, तुम्हाला जेवायचं असेल तुम्ही खुर्चीवर बसलात की बेडचा ऑटोमॅटिक काय डायनिंग टेबल झालं, झोपायची इच्छा झाली काही कल्पना करू शकता। तशा स्वर्गाच्या कल्पना केलेल्या आहेत, आणि पृथ्वी तलावर आपला देश सोडला तर संपन्न असे खूप देश आहेत. आपला देश हळूहळू संपन्न होतो आहे. काल्पनिक स्वर्ग तिथं देखील कोणाला तरी वाटेल. जसं कोकणातला माणूस पूर्वी इकडे देशावर आला की परत सहसा तिकडे जायला तयार व्हायचा नाही, कारण इकडे जास्त संपन्नता होती, त्यामुळे मग ते नको वाटायचं त्याला. तसं इथून एखाद्या देशात गेला, संपन्न देशात, की मग तो सहसा इकडे यायला तयार होत नाही. ही सहज मानवी प्रवृत्ती आहे, कारण तिथं जास्त सुख आहे. तसं स्वर्गाबद्दलही म्हटलं गेलं, आपल्या कल्पनांमध्ये म्हटलं गेलं. त्याचा आत्ताच्या आपल्या व्यावहारिक जीवनाशी तितकासा संबंध असेल नसेल. कोणी वितंडवादही घालेल की असा स्वर्गच नाहीये, असे लोकच नाहीयेत, पण त्याच्याशीही आपल्याला काही कर्तव्य नाही. पण थोडं अवतीभोवती पाहिलं तर अशी जीवनमान राहणी फार सुखमय अशी असू शकते की जिथून मनुष्य परत यायला नको म्हणतो अशी असू शकेल. आणि त्याचं वर्णन करतायत हे असं समजा. तेथ उदंड चिंतामणी हिरे परिसियांची या खाणी. खरं म्हणजे तसं काही नसतं, पण वर्णन आहे. इथल्या लोकांना तिथलं वर्णन बरं वाटतं, तिथल्या लोकांना तिथं बरं वाटतं. तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे, दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने निरंतर. तेथे एकाहून एक सुंदर, तेथे एकाहून एक चतुर, धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे. ऐसे जे स्वर्ग भुवन, सकळ देवांचे वसते स्थान, तया स्थळाचे महिमान बोलीजे तितुके थोडे. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते लोकी राहावे. जे इथं भजन केल्यावर तुम्ही देह गेला की तिकडे जाऊन राहता अशी समजूत. सलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. ही ती सलोकता मुक्ती असं समर्थ म्हणतात. रूढ अंगानी प्रथम वर्णन केलं म्हणून लोकी राहावे ते सलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते सरूपता मुक्ती, तिसरी मुक्ती म्हणून अशा ज्या देवलोकांचं वर्णन आहे त्या देवलोकांमध्ये त्या देवांबरोबर राहणं ही सलोकता मुक्ती, म्हणजे त्या लोकांमध्ये राहणं ही सलोकता मुक्ती. शक्य असं आहे की इंद्राचा राजवाडा जिथं असेल त्याच्यापासून 8-10 किलोमीटरवर तुमचं अपार्टमेंट असेल, शक्य आहे. कोणी स्वर्गात गेला म्हणजे काय इंद्राच्या शेजारच्या खोलीत तर राहायला नाही जाणार, पण लोकी राहणे म्हणजे तिथं जाऊन आपला त्या लोकांमध्ये राहायला, म्हणून ती सलोकता मुक्ती. पण त्याच्या पुढे समीप असावे ते समीपता, म्हणजे त्या देवांच्या सोबत ते आपल्यापेक्षा जरा श्रेष्ठ आहेत अशी कल्पना. विचारांनी श्रेष्ठ, आचारांनी श्रेष्ठ, संस्कृतीनी श्रेष्ठ, त्यांच्या कर्मांनी ते श्रेष्ठ. तर त्यांच्या लोकांमध्ये जाऊन राहणं तसं त्यांच्या समीप असणं विचारांनी, आचारांनी, संस्कृतीनी, हळूहळू त्यांच्या संस्कृतीशी एक होऊन गेला. मग परत इकडं थोडासा आला तर त्याला इथं पोल्युशन, हवा, पाणी पचत नाही, पोट नाजूक राहतं, अशा परिस्थिती. तिथं जे समीप आहेत त्यांच्या, त्यांची संस्कृती स्वीकारली, विचार स्वीकारला समजा तसं, ती समीपता मुक्ती. स्वरूप ची वावे ते स्वरूपता ज्या कारणाकरता ते देव बनले त्या लोकामध्ये राहायला जाणं निराळं, त्यांच्या संगतीत राहायला जाणं निराळं, त्यांची निकटची संगत मिळणं म्हणजे समीपता झाली. पण ज्या कारणाने ते इतके श्रेष्ठ झाले त्या कारणाचा अंगीकार करून तितका श्रेष्ठ होणं म्हणजे स्वरूपता मुक्ती असं समर्थ म्हणतात. देव स्वरूप झाला देही श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाही. कितीही देव झाला तरी देखील, अगदी विष्णू मी असा भाव झाला तरी देखील काही एक त्रुटी राहते. जसं श्रीवत्स ही मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या डाव्या छातीच्या डाव्या भागावर श्रीवत्स लांछन ती मूर्ती मिरवते आहे. भृगु ऋषींनी मारलेली लाथ भगवंतांनी जतन करून ठेवली. देव स्वरूप जरी झाला, विष्णू स्वरूप जरी झाला, तरी श्रीवत्स त्याच्या छातीवर नाही, कौस्तुभ त्याच्या गळ्यात नाही, तो विष्णूचा विष्णूपशी असणार. आणि लक्ष्मी नाही, आणि हा स्वतः निरीच्छ, आणि निरीच्छतेमुळे भाळलेली लक्ष्मी त्याच्यापाशी येऊन स्थिर झालेली आहे, अशी लक्ष्मी त्याच्यापाशी नाही. स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे, इतपत स्वरूपता मुक्ती आहे. अगदी कितीही मोठा देव जरी झाला तरी देखील काही गोष्टी देवाच्या म्हणून आहेत त्या त्याच्यापाशी येऊ शकत नाहीत. या सगळ्या मुक्तींना मर्यादा अशी आहे की सुकृत आहे तो भोगीती, सुकृत सरताच ढकलून देती. या सगळ्या स्थानांपासून खाली येणं आहे. ही जी मुक्ती आहे ही मुक्ती अशी सांगितली जाते. तुम्ही या मुक्तीचं कोणा चाही बाबतीत कल्पना करू शकता बर का? म्हणजे परदेशच नाही, विष्णुपद वगैरे म्हणून विष्णूंचं ठिकाण ही नाही. तुम्ही श्रेष्ठ मानणारे कोणीही उत्तम कलाकार असेल, राजकारणी असेल, समाजकारणी असेल, संत असेल, सद्गुरू असतील, यांच्या जर तुम्ही सन्निध राहिलात, एखादा नेता असेल तर त्याच्यापाशी एक 5-25 लोक घेऊन तो सतत फिरत असतो. त्यांच्या घराभोवती देखील ते झोपेपर्यंत अंगणात बसलेले असतात, गप्पा मारत बसलेले असतात. कधी काही निघालं तर आपण जायचं, ते म्हणतील ते काम करायचं. एखादा गायक असेल तर त्याच्याही अवतीभोवती अशी गर्दी असते, एखादा नर्तक असेल त्याच्याही अवतीभोवती अशी गर्दी असते, एखादा नट असेल त्याच्याही अवतीभोवती अशी मंडळी असतील, संत असतील तर त्याच्याही अवतीभोवती मंडळी असतील, सद्गुरू असतील त्यांच्याही अवतीभोवती अशी मंडळी असतील. त्यांच्या अवतीभोवती असणं ही सलोकता मुक्ती आहे. त्यांची राहणी, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती याचा जवळून परिचय त्यांच्या जवळ गेल्यावर होतो. त्यांच्या ज्या सवयी आहेत तशा सवयी जडतात, त्याचे बरे वाईट परिणाम असतात. जसं कलासक्त व्यक्तीच्या जवळ एखादी व्यक्ती राहील तर हळूहळू त्या व्यक्तीच्या ज्या खुबी आहेत, त्याची जी कला आहे, ती कला हळूहळू तो आत्मसात करतो. म्हणून चांगल्या गायकाच्या जवळ नुसतं राहायचं असं पूर्वी करायचे, नुसतं राहायचं, त्यांची लहर येईल तेव्हा ते गायचे, ते ऐकायचं, त्यांनी बोलवलं तर तिथं बसायचं रियाजाला. गुरुकुल होती, ही सलोकता मुक्ती धरा। गोंदवलेकर महाराजांच्या अवतीभोवती महाराजांकरता म्हणून राहायला गेलेले कितीतरी लोक होते। महाराज आहेत म्हणून भाऊसाहेब केतकर तसे गेलेले होते। ही सलोकता मुक्ती आहे। महाराजांच्या सन्निध ते राहतात, त्याच्या आसपास राहणं समीपता मुक्ती देखील आहे। मग तिथं राहिल्यानंतर महाराज कसं नाम घेतात, कसे विचार व्यक्त करतात। स्वरूपानंद एकदा योगिनीताईंना म्हणाले की तू बाळासाहेबांच्या घरी राहतेस तर तुझं राहणं हे नुसतं चहा पिणं, स्नान करणं, इकडे तिकडे फिरणं, जेवणं असं नको। बाळासाहेब कसे राहतात, कसे बोलतात, कसे चालतात, एखाद्या गोष्टीबद्दल कसा विचार करतात, ते कशी अंतरंग साधना करतात, या अंगाने तू पहा असं ते योगिनीताईंना म्हणाले। या अंगाने पाहणं म्हणजे समीपता मुक्ती आहे। ते अभ्यास कसा करतात हे पाहायचं, ते अनुसंधान कसं ठेवतात हे पाहायचं, विचाराच्या अंगाने देखील आपले विचार त्यांच्या समीप राहावेत। सलोकता मुक्तीमध्ये आपले विचार त्यांच्या समीप असतील असं तो जर सावध नसेल तर नसतील देखील। तो आपल्या विचारात मग्न असेल, फक्त त्यांच्या संगतीत असेल। तर समीपता मुक्तीमध्ये विचारही त्यांच्या आसपास राहायला सुरुवात होते। तोही अहम आत्मा हे कधीची विसरो नये अशा भूमिकेवर यायचा प्रयत्न करतो। विचार वृत्तीवर आरूढ होतात संतांचे। आता त्याचे स्वाभाविक विचारही संत करतात, त्याच्या समीप जायला सुरुवात होते। ही समीपता मुक्ती आहे। त्याच्याही पुढे जाऊन सरूपता मुक्ती आहे। याला स्वरूपता देखील म्हटलं जातं किंवा स्वरूपता देखील म्हटलं जातं। आता संतांच्या आसपास राहतो, संतांच्या विचाराच्या सन्निध राहायला शिकला, त्याच्याही पुढे जाऊन संत जसे स्वरूपाच्या ठिकाणी निमग्न आहेत तसा स्वरूपाच्या ठिकाणी तो निमग्न राहू लागला स्वतःच्या। ध्यानामध्ये मन नाहीसं व्हायला लागलं, अमन मनाचा साक्षी व्हायला लागला। जो साक्षी आहे त्याला तदा द्रष्टुहू स्वरूपे अवस्थानम, जो द्रष्टा किंवा साक्षी आहे त्याला स्वरूपबोध व्हायला लागला। क्षण, दोन क्षण, चार क्षण त्याला आत्मानंदाची प्राप्ती व्हायला लागली, तो ट्रान्समध्ये जायला लागला। ही स्वरूपता मुक्ती आहे, स्वरूपता मुक्ती आहे। तो स्वरूपाशी अनन्य होऊ लागला। आणि समर्थ असं म्हणतात की या तीनही मुक्तींना तळण आहे। होता त्यांच्या अगदी सन्निध पण बदली झाली आणि त्यांचा सहवास अंतरला मुकला। होता त्यांच्या सन्निध पण अनेक कुठल्या तरी गोष्टीची आवड निर्माण झाली आणि जो प्रतिज्ञा करत होता की आता रोज यांच्या वाचून मला गती नाही, यांच्या संगतीत आता रोज मी राहीन, रोज मी केंद्रात येईन, त्याच्यापासून ढळला। सलोकता मुक्तीला चळण आहे, समीपतेला देखील चळण आहे। विचाराची जी संगत आहे त्या विचाराच्या संगतीमध्ये कधी कधी प्रपंचात येणाऱ्या अडचणी, देहाला येणाऱ्या अडचणी, आर्थिक अडचणी, हाच दुसऱ्या कोणत्या तरी अनेक एखाद्या विषयाकडे आकर्षित होणं आणि त्या विषयाचा छंद लागणं यामुळे समीपता मुक्तीपासून देखील अगदी त्यांच्या विचारांचा सन्निध राहायला शिकलेला होता, पण तिथून चळण शक्य आहे. सरूपता मुक्ती म्हणजे अगदी त्याचा मनाचं उन्मन व्हायला सुरुवात झालेली होती सद्गुरूंच्या संगतीमुळे, पण नंतर त्यांच्या जीवनात परमार्थही दिसत नाही असं होणं शक्य आहे असं मी म्हणतो, असं होऊ शकतं. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की संतांच्या संगतीचे काही फायदे आहेत, ते म्हणजे रामनामाची आवड निर्माण होते, वृत्ती ही सुखमय होऊन जाते, निश्चिंतता निर्भरता येते, राम करील ते अशा प्रकारचा भाव निर्माण होतो, आहे तितुके देवाचे ऐसे वर्तन निश्चयाचे असं होऊन जातं. आणि संतांच्या जवळ असण्याचे तोटेही आहेत, कारण तिथं जो त्यांना मान मिळत असतो तिथं एक वैभव असतं, त्यांच्या बरोबर जे जातात त्यांचा आदरात इथे व्हायला सुरुवात होते, त्यांना आपण मोठे आहोत असं वाटायला लागतं. घी शक्कर लड्डू संतांच्या अवतीभोवती जे असतं तर त्याला आपण योग्य आहोत असं त्या माणसाला वाटायला सुरुवात होते. संतांच्या अवतीभोवती जी जमलेली मंडळी आहेत त्यांच्याकडून व्यावहारिक फायदा घ्यायचा तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. याचं कारण असं राहतं की आता सगळी बंधनं गेली बाहेरची बाजूची, आता ते आणि आम्ही गुरु बंधू. पण तुम्ही लक्षात ठेवा की इथं येणारे जर डॉक्टर असतील तर त्यांना फी देऊन त्यांच्याकडून औषध घ्यायचं आहे. इथं LIC च्या आपल्या गोष्टी खपवायच्या नाहीयेत. चळण वेगवेगळ्या प्रकाराने होऊ शकतं, परत परत तुम्ही संसारात ढकलले जाऊ शकता, ते होता कामा नये. कधी कधी आपण मोठे झालो असं वाटायला सुरुवात होते, आपण पोचलो असं वाटायला सुरुवात होते, आणि तीच त्याच्या पतनाची सुरुवात, त्याचं पतन होतं. म्हणून सलोकता समीपता आणि सरूपता या ज्या मुक्ती आहेत या मुक्तींपासून चळण होतं. संतांनी सांगितलेली भाषा आत्मसात होते, त्या भाषेमुळे देखील आपण मोठे झालो असं वाटायला लागतं. आपल्याला अजून अनुभव नाही हे लक्षात येत नाही. समर्थ असं म्हणतात की तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायुज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपी जेल सावचित्त ऐका. आता निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती तेही अचळ, सायुज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी. म्हणून सायुज्य मुक्तीमध्ये राहणारा हा निर्गुण परमात्मा जसा निश्चळ आहे तशी त्याची भक्ती ही निर्गुण भक्ती, सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे निर्धारे अशी निर्गुण भक्ती, सगुणावर प्रेम असलेली ती अचळ राहते. आपल्याला भक्ती करायची आहे याचं कायम भान त्याला राहतं. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे. झरतृष्टाच्या भोवती त्यांनी देह ठेवला तेव्हा शिष्य जमलेले होते, त्यांनी त्यांना 10 कमांडमेंट्स 10 मुख्य वचनं सांगितली की झरतृष्टाला शेवटी सांगायचं काय, आणि शेवटी असं म्हणाला की तुम्ही लक्षात ठेवा की झरतृष्टापासून सावध रहा. याचं कारण असं की तुम्ही झरतृष्टाच्या देहात अडकाल आणि झरतृष्टाच्या देहात अति अडकल्यामुळं या 10 कमांडमेंट्स तुमच्या लक्षात राहणार नाहीत. झरतृष्टच तुमचा अडथळा बनून राहील. परत एखादा झरतृष्ट जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही तो झरतृष्ट आहे असं ओळखू शकणार नाही, कारण तो वेगळ्या रूपात असेल, वेगळ्या देहात असेल. निर्गुणाशी अनन्यता ही खरी गोष्ट, सगुण हे देखील चळतं. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे आघवे प्रांजळ कळे सद्गुरु केली या. हे सगळं सद्गुरु केल्यानंतर समजतं. सद्गुरु याचा स्पष्ट खुलासा करतात. सद्गुरु आपल्या स्वतःच्या देहापाशी देखील अडकून ठेवत नाहीत. सद्गुरु आत्मसुखाचा निर्देश करतात आणि आत्मसुख मिळवण्याकडे तुमची प्रवृत्ती असावी असं सतत सांगत राहतात. त्यांच्या देहाच्या योगानी पण त्यांच्याही देहाला आणि स्वतःच्या देहाला ओलांडून आपल्या स्वरूप सुखाला कसं प्राप्त व्हायचं ती कला सद्गुरु शिकवतात. म्हणून हे सगळं सद्गुरु केल्यानंतर समजतं असं म्हणून समर्थांनी या समासाचा शेवट केला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मुक्ती चतुष्टय नाम चतुर्थ दशक समास दशम. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.